वाक्कं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडिये किल एकनाथ वृत्तौ तुकारा सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तूर्यत्वमासादितं वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तत् इति अनभिसंधाय फलं यज्ञ तपः क्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः। मागच्या सोमवारी या श्लोकाचा आपण उच्चार केलेला होता। तत् या शब्दांनी फळाची इच्छा धरून यज्ञ तप दान इत्यादी जी सगळी कर्म केली जातात, यज्ञ तप क्रिया दान क्रियाश्च विविधा, सर्व प्रकारची विविध कर्म यज्ञ दान तप इत्यादी जी केली जातात, ती जे मोक्षार्थी आहेत म्हणजे ज्यांना मोक्ष प्राप्त करायचा आहे असे तद या शब्दाचा अवलंब करून ती कर्म करतात। ओम तत् सत या ब्रह्मनामाचा विनियोग आपण पाहतो आहोत। त्याच्यातल्या ओम या शब्दाचा विनियोग मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितला तसा ध्यानाने ओम ज्याला दाखवतो हा शब्द त्या परमात्म्याला ते गोचर करतात म्हणजे प्रचितीला आणतात। प्रचितीला आणल्यानंतर कर्म करताना प्रारंभीच ज्याला प्रचितीला आणलेलं आहे त्या ब्रह्माचं ओम या नावाने स्मरण करतात, उच्चारण करतात असं म्हटलेलं आहे। ते आता असं म्हणतात की तत् या शब्दांनी जे मोक्षार्थी आहेत ते यज्ञ दान तप इत्यादी क्रिया फळाची आकांक्षा न धरता करतात। या श्लोकावर फार निरूपण करण्यासारखं नाहीये। ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पाहूया। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे सर्वाही जगा परवते जे एक सर्वही देखते ते तत् शब्दे बोलीजे ते पैल वस्तू। ओम तत्सत या शब्दामध्ये ओम या शब्दाने ब्रह्माचं अनुसंधान राखल्यानंतर प्रचितीनंतर उच्चारही केल्यावर त्याच्या पुढे कर्माचा प्रसंग येतो। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सगळ्या जगाच्याही म्हणजे दृश्य विश्वाच्याही जे पलीकडे आहे म्हणजे दृश्य विश्व नव्हे पण काही आहे असं जे आहे जे एक सर्वही देखते जी एक वस्तू जी पलीकडे आहे दृश्य जगताच्या पलीकडे असणारी वस्तू ती वस्तू या सगळ्या जगताचा द्रष्टा होऊन राहिलेली आहे, ज्या ज्या वस्तूच्या अवलोकनामध्ये सगळे येतात. उपनिषद असं म्हणतात की अदृष्टो द्रष्टा, म्हणजे तो त्याला कोणीही पाहिलेला नाही, तो अदृष्ट आहे पण तो मात्र सर्वांना पाहतो असा. सर्व जगाच्या पलीकडे असणारं अर्थातच दृश्य जगत जे आहे त्या जगतामध्ये असणाऱ्या यच्च यावत गोष्टी च्या पलीकडे जो आहे, वेद नेती नेती असं म्हणून थांबतात असं आपण अनेक वेळेला पाहतो. याचा अर्थ हे झाड आहे का, म्हणजे ते तो परमात्मा कसा आहे, हे झाड ते नाही, हा खांब ते नाही, हा मनुष्य ते नाही, ही स्त्री ते नाही, हा पुरुष ते नाही, हा दगड ते नाही, जे जे म्हणून दृश्य आहे ते दृश्य ते नव्हे, ते ब्रह्म या दृश्य जगताच्या पलीकडे आहे. आपल्याला जे दृश्य जगत दिसतं ते दृश्य जगत इंद्रियांनी जे दिसणारं भासमान होणारं आणि जे दृश्य जगत आपल्या अंतर्यामी भेद निर्माण करतं, जे दृश्य जगत परमात्म्याखेरीज आपल्याला सगळं काही दाखवतं, जे दृश्य जगत पाहिल्यानंतर आपल्याला परमात्म्याचा बोध होत नाही, ते दृश्य जगत आपल्याकरता परमात्माही नाही. ज्ञानी जो आहे त्याला ठीक आहे, सर्वम खलविदम ब्रह्म, हे जे सगळं आहे ते परमात्माच आहे हे ज्ञानी म्हणेलच, कारण ज्ञान्याची ती साक्षात प्रचिती आहे. पण जर मला सुरुवात करायची असेल, ज्याला बोध नाही अशा व्यक्तीला जर सुरुवात करायची असेल, तर मला आत्ता या क्षणी अणुरेणूमध्ये आणि दृश्य जगतामध्ये परमात्मा दिसत नाहीये, मला नामरूपात्मक विश्व दिसतंय आणि ते विश्व माझा अडथळा आहे. आणि कितीही तत्वज्ञान जरी सांगितलं तरी देखील ते विश्व हा माझा अडथळा राहणार आहे. डोळ्यांचे विषय आहेत, श्रवण हा एक विषय आहे, स्पर्शाचे विषय आहेत, या सर्व विषयांमुळे मला परमात्म्याची आठवण होत नाही तर माझ्या इंद्रियांची तृप्ती होते. असं असल्यामुळे हे दृश्य जगत मला परमात्म्याचं सुख देत नाही, परमात्म्याची शांती देत नाही, तर ते सुख इंद्रियांना मिळतं. दृश्य जगताचं ज्ञान हे इंद्रियांचं ज्ञान आहे, म्हणजे माझे डोळे जितकं दाखवतात तितकंच मी पाहू शकतो. डोळ्याची जी पाहण्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा अधिक पुष्कळ पाहण्यासारखं आहे, पण ते डोळे पाहू शकत नाहीत. दूरवर देखील आपली नजर जितपर्यंत पोचते तितपर्यंत हळूहळू वस्तू कमी अस्पष्ट दिसत राहते. तीच पाहण्याची डोळ्याची शक्ती जर वाढवली तर ती जास्त स्पष्ट दिसेल. जवळ इथं मला काहीच दिसत नाहीये असं वाटतं. मी मध्ये एका फॅक्टरीमध्ये गेलो होतो, तिथं मला असं दाखवलं की सूक्ष्म जीवाणू कसे असतात. एक पान होतं आणि बाकी काहीच दिसत नव्हतं, एक पान आणि थोडा त्याला कुठेतरी एक भोक पडलेलं एवढंच दिसत होतं. पण ते सूक्ष्म यंत्र सूक्ष्मदर्शक यंत्रातून मी पाहिलं, त्यांनी मला दाखवलं, तर त्यांना एक जीवाणू असा सापडलेला होता की जो उपकारक आहे, तो निसर्गातूनच सापडला होता. त्याचं संवर्धन त्या पानावर ते करत होते, तो ते पान खाण्याचं काम तो करताना दिसत होता, त्यामुळेच त्या पानाला एक छोटं भोग पडलेलं होतं. पण त्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून तो कितीतरी मोठा दिसत होता, तो अगदी व्यवस्थित हालचाल करताना दिसत होता. ते साध्या डोळ्यांना तो काहीच समजत नव्हता, तो नाहीच आहे असं वाटत होतं. पण मला त्या ठिकाणी परमात्मा दिसला नाही, त्या पानाच्या ठिकाणीही परमात्मा दिसला नाही, मला त्या ठिकाणी परमात्म्याचा कोणताच बोध नव्हता. म्हणून मला जर सांप्रत ज्ञान हवं असेल तर मला हे दृश्य विश्व आहे त्या दृश्य विश्वात ज्ञान दिसणार नाहीये, ओळखता येणार नाहीये. त्यामुळे इंद्रिय बंद करूनच मला ज्ञान समजून घ्यायला लागतं. डोळे बंद, सर्व इंद्रिय बंद. पण डोळे बंद आणि सर्व इंद्रिय बंद अशा रीतीने जो ज्ञान प्राप्त करून घेतो तो ध्यानाला बसतो. त्याचं आधी वर्णन आलं, ओंकाराने जो ध्यान जो परमात्मा गोचर करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग तत्शब्दाने काय करतो? त्याचंच वर्णन ज्ञानेश्वर महाराज असं करताहेत की आपण परमात्मा स्पष्टपणाने गोचर झाल्यानंतर जेव्हा कर्मप्रसंग येतो तेव्हा कर्मप्रसंग जगताशी संबंधित राहतो, पण तो परमात्मा जगताच्या पलीकडे आहे. जे सर्वही जगा परवते आणि कर्माचा प्रसंग जगतात आहे. आणि ओम तत्सत या शब्दाचा विनियोग जगतामध्ये कर्म करत असताना जे मला परमात्म्याची प्रचिती येत नाही, मी मगाशी म्हटलं तसं, या तत् या शब्दानी मला परमात्म्याच्या प्रचितीपर्यंत जायचं आहे, त्याकरता या तत् शब्दाची योजना आहे. जे सर्वही जगा परवते, जे एक सर्वही देखते, परमात्म्याचं वर्णन चाललंय. जे सर्व जगताच्या पलीकडं आहे ते अदृश्य आहे. नांत प्रज्ञम न बही प्रज्ञम नोभयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम उपनिषद खूप उलट सुलट सांगतात. तो अंतप्रज्ञ नाही, तो बहिप्रज्ञ नाही, तो आत जाणला जात नाही. मग बाहेर जाणला जाईल का? तो बाहेरही जाणला जात नाही. नोभयत प्रज्ञम, तो आतही जाणला जात नाही आणि बाहेरही जाणला जात नाही. तो जाणण्याचं बुद्धी हे साधनही नाही, तो जाणण्याचं काहीच साधन नाही. अदृष्टम, तो दिसत नाही. अव्यवहार्यम, त्याचे भाग पडत नाहीत. एकात्म प्रत्यय सारम, मात्र तो एकच सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे असा त्याचा प्रत्यय येऊ शकतो. असा जो परमात्मा आहे जो सर्व जगाच्या पलीकडे आहे, जे एक सर्वही देखते आणि सर्वांच्या पलीकडे जाऊन त्याच्याच तर सत्तेवर देह काम करतो, तो सर्वांना पाहतो. वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता. समर्थ असं म्हणतात की परणाळी जाणोनी उचले, पानावर चालणारी जी अळी आहे तर ती दोन्ही बाजूनी चालू शकते. ती एका बाजूनी चाचपते, तिथं तिला अडथळा वाटला तर दुसऱ्या बाजूनी निघून जाते, तिथूनही ती चाचपू शकते. जीवसृष्टी विवेके चाले. ही जीवसृष्टी ज्या विवेकानी चालते त्या विवेकाच्या मागं खरं म्हणजे तो परमात्मा आहे. त्याच्या सत्तेवर माझे डोळे पाहतात, त्याच्या सत्तेवर माझे कान ऐकतात, त्याच्या सत्तेवर माझी वाणी आता बोलते आहे. आणि तुम्ही तुमच्या आत जो समजून घेणारा आहे तो आत तो आहे म्हणून आहे, म्हणून तुम्ही त्याच्या सत्तेवर समजून घेत आहात. केने शितम पतती प्रेषितम मनाहा, हे मन जे हालचाल करतं त्याच्या मागं स्वामी कोण, ईश कोण. केन प्राण हा प्रथम हा प्रेती युक्त हा, आपले प्राण जे शरीराच्या आत बाहेर अव्याहत करताहेत चालू आहेत ते कोणाच्या सत्तेमुळे चालतात, कोण आहे म्हणून हे प्राण चालतात का आपले आपण ते चालतात, त्याला चालवणारा कोणीतरी आहे. केने शिताम वाच मिमाम वदंती, वाणी बोलते ते कोणाच्या सत्तेवर बोलते. त्याची जर सत्ता नसती तर मी समजून बोलू शकणार नाही आणि तुम्ही समजून ऐकू शकणार नाही. चक्षुः श्रोत्रम कौ देवो युनक्ती, डोळे पाहतात कान ऐकतात त्याची योजना करणारा देव कोण आहे. केनोपनिषदामध्ये असा प्रश्न विचारून त्यांनी उत्तरही पाठोपाठ दिलं. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. मनाच्या चिंतनामध्ये जो येत नाही पण ज्याच्या सत्तेवर मन चिंतन करतं मनन करतं तो यत चक्षुषा न पश्यती, जे डोळ्यांनी दिसत नाही तेच ते म्हणतायत. जे सर्वही जगा परवते डोळे त्याला नाही पाहू शकत. येन चक्षुषी पश्यती, पण ज्याच्या योगाने डोळा पाहतो ते आत असलेलं तत्व तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते, हे न जाणता कितीही उपासना केली तरी देखील तसा तो आकळत नाही, समजून येत नाही. यत श्रोत्रेण न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम, जे कानाने ऐकलं जात नाही पण कान ज्याच्या सत्तेवर ऐकतात तो. जे एक सर्वही देखते, जो आहे म्हणून डोळा पाहू शकतो, कान ऐकू शकतो, वाचा बोलू शकते, मन हालचाल करतं, प्राण आत बाहेर करतात. जे तत् शब्दे बोलीजे ते पहिलं वस्तू, जे तत् या शब्दांनी उल्लेखिलं जातं, बोललं जातं, ज्याच्या संबंधी अशी ती पलीकडची वस्तू. सद्गुरु शिष्याला उपदेश करताना देखील तत् त्वमसी, ते परमात्म तत्वच तू आहेस, तिथे हा तत् शब्दच आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जे तत् या शब्दांनी बोललं जातं, निर्देशिलं जातं, ते म्हणजे पलीकडं असणारं पहिलं वस्तू. याला पलीकडं म्हणण्याचं कारण असं की आपल्याला ते जाणता येत नाही म्हणून, म्हणून ते पलीकडं आहे. तेच अतिशय दूर आहे आणि तदु अंतिके, तेच अत्यंत जवळ देखील आहे. पण सांप्रत्य अशाकरता दूर आहे, अशाकरता ते पलीकडचं आहे, कारण आपण अलीकडं इंद्रिय ग्रामावर आहोत. जे देह मी असं समजणारे आपण आहोत, त्यांना जे पलीकडं न समजण्या एवढं पलीकडं वाटतं, ते जे कल्पनेच्या पलीकडं आहे, जे मनाच्या पलीकडं आहे, जे बुद्धीच्या पलीकडे आहे, जे इंद्रियांच्या पलीकडे आहे, म्हणून याला पहिलं वस्तू म्हटलेलं आहे. वस्तुतः तेच आपण आहोत, पण सांप्रत ते पलीकडे आहे. म्हणून उपनिषद यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं त्याच करता म्हणतात. वाणी ज्याचं वर्णन करताना निवृत्त होते आणि मनासह सर्वांना जे अप्राप्त राहतं, जे खरं म्हणजे आत अगदी जवळ आहे पण तिथपर्यंत मन पोचू शकत नाही, म्हणून ते पलीकडे आहे. इंद्रियांची मुख बाहेर बसवलेली आहेत, परांची खानी व्यतृणत स्वयंभू. परमात्म्यानी इंद्रियांची तोंड बाहेर बसवलेली आहेत, तस्मात परान पश्यती, म्हणून ती बाहेर पाहतात. न अंतरात्मन, त्यांना आत पाहताच येत नाही. डोळे आपण बंद करू शकतो पण आत पाहत नाहीत. कोणतंच इंद्रिय आत काहीच काम करू शकत नाही, म्हणून इंद्रियांनाही ते पलीकडचंच आहे. जे सर्वाधिकत्वे चित्ती तद्रूप ध्यावूनिया सुमती उच्चारेही व्यक्ती आणि ती पुढती, ते तत्व पलीकडचं आहे आणि सर्वांचा ते तत्वच आदी आहे. त्या तत्वापासूनच सर्व जगत निर्माण झालं. आठव्या अध्यायामध्ये किम तत् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम असा सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला. अधिभूत कशाला म्हणायचं, अधिदैव कशाला म्हणायचं, अधियज्ञ कशाला म्हणायचं, आणि प्रयाणकाली म्हणजे मरणकाली माझं स्मरण कसं केलं जातं, परमात्म्याचं स्मरण कसं केलं जातं, अशा प्रकारचे प्रश्न विचारले. आणि त्याचं उत्तर देत असताना भगवंतांनी अक्षरम ब्रह्म परमम असं म्हटलं. ते ब्रह्म जे आहे ते अक्षर असं आहे, ते झरत नाही, ते क्षरत नाही, त्याला नाश नाही. जे एखादी वस्तू आहे पण तिला नाश नाहीये, अशी वस्तू तुमच्या माझ्या पाहण्यात नाही की जी वस्तू आहे आणि त्याला नाश नाही. एखादा जो डोंगर आहे तो डोंगर देखील हजारो वर्षांनी कमी होईल, त्याच्या मातीची धूप होईल, तो डोंगर तिथं तेवढा दिसणार नाही. आज एक वृक्ष दिसतो, तो वृक्ष 100 वर्षांनी नसेल, वठूनही जाईल. पण अशी एक वस्तू आहे की ज्या वस्तूला नाश नाही, जी वस्तू आहेच आहे, जी अदृश्य अव्यक्त आहे, पण तिच्या अधिष्ठानावर सर्व काही आहे. ते असं म्हणतात की अक्षर त्याला ब्रह्म असं म्हटलेलं आहे, त्याला क्षरता नाही. आणि त्या वस्तूला, त्या ब्रह्मवस्तूला जेव्हा आपण आहोत असं भान निर्माण होतं, स्वविषयीचा भाव त्याच्या ठिकाणी निर्माण होतो, स्वभावो अध्यात्म उच्चते असं ते म्हणतात. आपण अध्यात्म शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, पण तिथं अक्षर ते ब्रह्म आणि त्या अक्षर ब्रह्माला आपण आहोत असा भाव जेव्हा निर्माण होतो, म्हणजे अहंता जेव्हा निर्माण होते, हीच मूळ अहंता, मूळ माया, त्या स्वभावाला म्हणजे आपण आहोत असं समजण्याच्या ब्रह्माच्या स्थितीला अध्यात्म असं म्हणतात, असं ते म्हणतात. आणि भूत भावोद्भव कर्म विसर्ग हा कर्म संज्ञेता हा। आणि मग एकदा मी आहे असं म्हटलं की मग त्याच्यातून त्रिगुण निर्माण झाले म्हणजे सत्व रज तम, त्या त्रिगुणांपासून पंचमहाभूत निर्माण झाली, त्या पंचमहाभूतांची एकमेकांशी झटापट निर्माण होऊन कर्म निर्माण झाली, त्या कर्मातून काही ठिकाणी भूत भावोद्भव करा करो विसर्ग हा म्हणजे भूतसृष्टी निर्माण होण्याचं देखील चमत्कार घडला, त्याला कर्म असं म्हणतात असं ते म्हणतात। म्हणून जे सर्वाच्याही आधी असं तत्व त्या तत्वाशी तद्रूपता ध्यावून तद्रूपतेनी ध्यान करून सुमती उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती। अजून ज्ञानेश्वर महाराज मागच्या श्लोकातच आहेत बर का, पुढच्या श्लोकावरचं निरूपण करताना तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ध्यानाने आकळतात आणि तो परमात्मा आहे तोच तद आहे असं समजून घेतात। आणि तो समजून घेतल्यानंतर म्हणजे प्रचितीला आणल्यानंतर त्याचा उच्चारही करतात। जसा ओम या शब्दानी परमात्मा आकळतात आणि परमात्म्याचा उच्चार करतात तशीच प्रक्रिया इथेही घडते। ओम या शब्दानीच प्रचितीला आलेला परमात्मा जसा ओम या शब्दानी उच्चारानेही तो व्यक्त केला तसंच त्याच बोधानी तत् हा शब्दही ते उच्चारतात असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। उच्चारे ही व्यक्ती आणि ती पुढती म्हणती तद रूपा ब्रह्मा यया तया फळेसी क्रिया इया तेची हेतू आम्हा भोगावया काहीही नुरो। हे नीट समजून घ्यायला पाहिजे। जे तत् या शब्दाने प्रतीत होणारं ब्रह्म आहे ते ब्रह्मच मूळ माया झालं। मूळ माया जेव्हा झालं तेव्हा त्या ब्रह्माच्या मूळ स्थितीत काहीच नाही फरक पडला, पण ते विश्व प्रसवण्यासाठी योग्य झालं। त्याच्या ठिकाणी एक अहंता निर्माण झाल्याबरोबर त्रिगुण निर्माण झाले, पंचभूत निर्माण झाली, त्याची कर्म सुरू झाली। जेव्हा त्रिगुण निर्माण झाले तेव्हाही ते अव्यक्त ब्रह्म तसंच होतं, ते अक्षर ब्रह्म तसंच होतं, त्याच्यात यत्किंचितही बदल न होताच त्याच्या ठिकाणी आपण आहोत अशी अहंता निर्माण झाली, मी हा भाव निर्माण झाला आणि त्याबरोबर त्रिगुणही निर्माण झाले तरी ते अक्षर ब्रह्म तसंच होतं, त्याच्यात बदल न होताच हे सगळं घडलं। त्रिगुणातून पंचभूत झाली पण अक्षर ब्रह्मातूनच तत्वतः झाली, म्हणून अक्षर ब्रह्मच त्या मूळ मायेमध्ये ओतप्रोत भरलेलं आहे आणि ते अक्षर ब्रह्मच त्रिगुणांमध्ये ओतप्रोत भरलं आणि ते अक्षर ब्रह्मच सर्व कर्मांमध्ये देखील ओतप्रोत भरलं, पंचभूतांमध्ये ओतप्रोत भरलं, पंचभूतांच्या कर्मांमध्ये ओतप्रोत भरलं, जगत भूतनिर्मिती झाली आणि भूतनिर्मिती झाल्यानंतर सगळं जगत आणि भूतसृष्टी त्याच्याशी व्यवहार सुरू झाला। कोणाचा? तुमचा माझा, आपल्या कर्मांनी। आणि त्या कर्मांनी व्यवहार करत असताना तत्वतः ते अक्षर ब्रह्म तसंच्या तसंच राहिलं. त्याच्यात यत्किंचितही बदल आता जो झाला तो आपल्या अज्ञानाचा खेळ सुरू झाला. ते आहे तसंच राहिलं. पण भूतमात्र मात्र झाली, त्या भूतमात्रांची कर्म मात्र झाली, त्या कर्मामुळे जगत निर्माण झालं, त्या जगतामध्ये आम्ही निर्माण झालो, परत आम्ही यथाक्रम कर्म करायला लागलो, तरी ती ब्रह्मस्थिती जशीच्या तशीच अक्षर ब्रह्मच सर्वांच्या रूपांनी नटून राहिलेलं आहे. कारण जे नाही त्याच्यापासून काहीच करता येत नाही, जे आहे त्याच्यापासूनच हे सगळं निर्माण झालं. ते या जगताच्या पलीकडे जरी असलं तरी या जगतामध्ये आत बाहेर तेच भरून राहिलं. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया. म्हणजे आता हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तुमच्या माझ्यापर्यंत येऊन पोचलं. जे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर असं ब्रह्म होतं ते जगताकार झालं आणि तुम्ही आम्ही निर्माण झालो, तुमचे आमचे देह निर्माण झाले, तुमची आमची कर्म निर्माण झाली, पण आपण सगळे त्या अक्षर ब्रह्मातूनच आलो. जसं 15व्या अध्यायामध्ये ऊर्ध्व मूलम अधःशाखम या रूपाने हे सांगितलं गेलं रूपकानी. म्हणून आमची जी फळं आहेत ती फळं कर्मासकट फळं ही परमात्म्यापासूनच निर्माण झालेली, अर्थात परमात्म्यापासून दुसरं तिसरं काहीच झालं नाही. हे आम्हाला समजण्यासाठी तद या शब्दाचा विनियोग आहे. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तेची होतू. क्रिया आणि क्रियांची फळं हे सर्व आता ते ब्रह्मच होवो, ते मुळातच आहे तसा आमचा भाव राहो, आमचा बोध राहो, म्हणून तत् या शब्दाची योजना केली. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया फळेसी क्रिया इया तेची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. आता या कर्म आणि कर्माचं फळ याच्यापासून आम्ही वेगळेपणाने जो भोग घेतो, जो इंद्रियांचा असेल, मनाचा सुखदुःखांचा खेळ असेल, बुद्धीच्या अंगाने भोग आम्ही घेत असू, ते भोग घेणारे आम्ही त्या फळासकट परमात्म्यापासूनच आलेले आहोत असं आम्हाला समजो, असा आमचा बोध राहो, आम्ही वेगळे आहोत आणि भोग घेणारे आहोत आणि या फळांमुळे आम्हाला विशेष भोग भोगायचा आहे अशी भावना आमच्या ठिकाणी न उरो. ऐसेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगाणूनी कर्मे आंग झाडीती न ममे येणे बोले. म्हणून हे जे ब्रह्म आहे ते ब्रह्म तदात्मक तत् या शब्दानी त्या ब्रह्माशी एकरूपता साधून तत् आत्मके ब्रह्मे तेथ उगाणूनी कर्मे त्या ब्रह्माच्या ठिकाणीच सगळी कर्म तत्वत निर्माण झाली. माझा देह देखील तत्वत त्या अक्षर ब्रह्मापासूनच निर्माण झाला. म्हणून कर्म करणारा देह, कर्म आणि त्या देहाला मिळणारी फळं या सकट जे सगळं जगत आहे ते जगत हे ब्रह्मस्वरूप आहे, परमात्म्यापासून निष्पन्न झालेलं आहे. अशा भावानी तत् या शब्दानी देहाचा सगळा कर्म व्यवहार फळांसकट ब्रह्माला अर्पण करतो। अशा प्रकारे उगाणूनी कर्मे अंग झाडीती म न ममे येणे बोले देहाहंतेनी हे माझं आहे असं म्हणत नाही। ब्रह्मार्पणमस्तु इदं न मम असं म्हणतो की नाही आपण? ज्ञानेश्वर महाराज ते शब्द वापरतायत, न ममे, मी याच्यापासून अत्यंत अलिप्त आहे, म्हणजे मी मुळात ब्रह्मस्वरूप आहे, जो आदितव ओंकारू ध्याने करीती गोचरू, मी ध्यानानीच ओंकाराला गोचर करून त्याचा उच्चार करून कर्माला हात घातला, कर्माला हात घातलत असताना मी तत् या शब्दाचा उच्चार केला की कर्म करणारा माझा देह, देह जी कर्म करतो ती सगळी कर्म आणि त्याला मिळणारी फळं ही मुळात त्या अक्षर ब्रह्मापासूनच आम्ही सगळे निष्पन्न झालेले आहोत। अशा बोधानी कर्म फळासकट ब्रह्माला अर्पण करतो। अंग झाडीती म्हणजे आता आपण याच्यातलं काहीच केलं नाही अशा भावनेनी अहंकार न घेता न ममे येणे बोले हे माझं नाही, हे मी केलं नाही, हे फळ माझं नाही, आता बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, ते म्हणतात आता ओंकारे आदरिले, मी आता म्हणतोय तेच तीच ओवी पुढे आली, ओंकारानी ज्या कर्माचा आदरपूर्वक स्वीकार केला, ओंकारानी ज्या ब्रह्मस्थितीचा आदरपूर्वक स्वीकार केला, उच्चार केला आणि कर्म करायला प्रवृत्त झाला, आता ओंकारे आदरिले तत् कार्य समर्पिले, आपलं शरीर इंद्रिय कर्म त्यांची आणि फळं हे सगळं ब्रह्मस्वरूप आहे अशा भावनेनी, म्हणजे ध्यानातला तो बोध सोडलाच नाहीये, कर्म करत असताना देखील कर्म जगत, ज्या जगतात कर्म करतो ते जगत, कर्म फळं देह, जी इंद्रिय कर्म करतात ती सगळी ब्रह्मच आहेत अशा बोधानी कर्म केलं। या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा, अशा रीतीनी कर्म हे ब्रह्मस्वरूप आहे असं जाणलं, कर्माला ब्रह्मत्व आलं, ते कर्म कीर ब्रह्माकारे झाले तेणेही न सरे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढं झालं तरी क्रिया अपुरीच राहिलेली आहे। कर्म ब्रह्म स्वरूप आहे आणि फळही ब्रह्म स्वरूप आहे हे समजलं, पण तेवढ्यांनी काम झालं नाही। जे करी तेणेसी दुसरे आहे म्हणोनी, जो कर्म करणारा आहे तो मी हे कर्म करतो आहे वेगळेपणानी असा जोपर्यंत बोध आहे, त्याचा भाव आहे, अबोध आहे, तोपर्यंत ही ब्रह्माला अर्पण करणारी क्रिया पूर्ण झाली नाही। त्याला ते दृष्टांत असा देतात, मीठ अंगे जळीविरे, पातेलं घेतलं, त्या पातेल्यात पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मीठ पाण्यात विरघळून गेलं। मीठ अंगे जळी विरे, तरी क्षारता वेगळी उरे पण त्याची चव पाहिली तर त्याच्यात मीठ आहे हे समजतं. क्षारतेमुळं जसं मीठ पाण्यामध्ये गेलं पण एकरूप नाही झालं पाण्याशी, क्षारतेनी उरलंच. तैसे कर्म ब्रह्माकारे गमे ते द्वैत, तसं कर्म हे ब्रह्मस्वरूपच आहे असं समजलं ते द्वैतभावामुळंच समजलं. मी परमात्म स्वरूपाची प्रचिती घेतली आणि कर्म करताना प्रारंभ केला आणि कर्म ब्रह्म आहे असं तत् या शब्दांनी आणि फळ ही ब्रह्मस्वरूप आहे अशा भावनेनी मी कर्म केलं पण या भावनेनी मी कर्म केलं असं म्हणतो तिथंच द्वैत झालं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण करणारा मी कोणीतरी वेगळा राहिलोच. जरी मी समजलो की इंद्रिय ही परमात्म्यापासून आली, त्यांची कर्म ही परमात्म्यापासून आली, पण इंद्रिय कर्म करतात त्याच्या मागं जो आहे, इंद्रियांच्या मागं राहणारा, तर तो असं म्हणतो की कर्म ब्रह्माकार झालं. म्हणजे तो अजून आपल्या स्वतःला कर्म करत असणारा जो आहे तो आपण ब्रह्म हा बोध कर्माच्या वेळेला विसरला असेल तर तो द्वैतातच व्यवहार झाला. आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेद. आणि जोपर्यंत आणि जेव्हा जेव्हा द्वैत असतं तेव्हा तेव्हा संसार भय जसंच्या तसं असतं. म्हणून परत्वे ब्रह्म असे, म्हणून ब्रह्मपलीकडचं जे आहे ते पलीकडचं ब्रह्म तत् या शब्दांनी कर्मस्वरूप आणि फलस्वरूप झालं असं जरी समजलं तरी कर्ता देखील ब्रह्म आहे हे कर्माच्या वेळेला लक्षात राहणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सत् शब्द या ऋणादोषे ठेविला देवे. म्हणून या सत् शब्दाची योजना देवांनी केली. कर्म ब्रह्मस्वरूप असं समजलं पण करणारा मी आहे तोही ब्रह्मस्वरूप असा कर्माच्या वेळेला बोध राहावा म्हणून पाण्यामध्ये जी क्षारता शिल्लक राहील किंवा कर्म करताना मी केलं हा अहंकार शिल्लक राहील. अगदी इंद्रियही ब्रह्म आहेत असं म्हटलं तरी म्हणणारा जो आहे त्याला जोपर्यंत समजत नाही मीच ब्रह्म आहे कर्म करताना, म्हणून सत् शब्द या ऋणादोषे ठेविला देवे ही उणीव भरून काढण्यासाठी म्हणून तिथं सत् या शब्दाची योजना देवानी केली म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्यांनी केली. तव ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी, म्हणून ओंकारांनी प्रतीती घेतली आणि तत्कारांनी जगत कर्म आणि कर्मफळ परमात्म स्वरूप आहेत असा भाव ठेवला आणि कर्म केले जे ब्रह्म शरीरी जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले प्रशस्त कर्मी तिये सत् शब्दा विनियोग आहे. म्हणून ब्रह्म शरीर असं म्हटला तरी या शरीराच्या माग जो आहे खरा जाणीव स्वरूप तोही ब्रह्म आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे असा विनियोग या सत या शब्दानी देवानी केला, तोची आई का होये तैसा सांगो, सत भावे साधु भावेच सत इति एतत प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत शब्दः पार्थ युज्यते। सत सत म्हणजे केवळ अस्तित्व, अविनाशी अस्तित्व, त्याला सत असं म्हणतात। हे जे अविनाशी अस्तित्व आहे ते साधू भाव राखून साधू भावेच सद इति एतत प्रयुज्यते, साधू भाव राखून सत या शब्दाचं जे अविनाशी अस्तित्व असा खरा अर्थ आहे तो या सत शब्दानी योजिला जातो। प्रशस्ते कर्मणी तथा सत शब्द हा पार्थ युज्यते, तसच प्रशस्त कर्माला देखील सत असा शब्द योजला जातो। जसं सत कर्म सात्विक कर्मांना देखील सत हा शब्द योजला जातो। जो कर्ता आहे तो कर्ताही कर्म करत असताना आपण ब्रह्मस्थितीत आहोत असा बोध ठेवून कर्म करतो तेव्हा ओम तत् आणि सत या सत शब्दाचा विनियोग होतो असं ते जे म्हणतात ते पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।